हरे कृष्ण। उपस्थित सर्व भक्तांचं आजच्या श्रीमद्भागवत वर्गामध्ये हार्दिक स्वागत आहे। श्री राधा गोविंद भगवान की जय। आत्मेंद्रिय प्रीतिवांछा तारे बले काम, कृष्णेंद्रिय प्रीतिवांछा धरे प्रेम नाम। हा सुंदर श्लोक आहे। आत्मेंद्रिय प्रीतिवांछा तारे बले काम। आत्म इंद्रिय, आत्म म्हणजे स्वतः। जेव्हा स्वतःच्या इंद्रियांना व्यक्ती मनुष्य संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो, आत्मेंद्रिय प्रीतिवांछा, प्रीती म्हणजे प्रेम, जेव्हा तो स्वतःला आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला म्हणतात तारे बले काम। फक्त भावनेचा फरक आहे। तारे बले काम, स्वतःच्या इंद्रियांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करणे। कृष्णेंद्रिय प्रीतिवांछा धरे प्रेम नाम। आणि भगवान श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम श्याम सुंदर जे काही राधा गोविंद असतील, जे भगवंत आहेत, ते त्या भगवंतांच्या इंद्रियांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करणे। कृष्णेंद्रिय प्रीतिवांछा धरे प्रेम नाम। आता आत्मेंद्रिय प्रीतिवांछामध्ये खूप काही गोष्टी येतात। खाण्याची इच्छा असणे, मला चांगल्या चांगल्या गोष्टी आवडतात मी ते खाणार, हा सुद्धा कामच आहे आत्मेंद्रिय। मला फिरायला आवडतं, या ठिकाणी जायला आवडतं, त्या ठिकाणी आवडतं, हे सुद्धा त्यातलाच प्रकार आहे। काही लोकांना समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी असं वाटतं की माझा खूप मोठा बंगला असावा, असा एकदम छानपैकी समोर एक छानशी अशी गाडी असावी, कार असावी, मला सन्मान मिळायला पाहिजे, मला मान मिळायला पाहिजे, या गोष्टीने सुद्धा जी गोष्ट केली जाते आत्मेंद्रिय स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी, स्वतःच्या आनंदासाठी, त्या ठिकाणी काय उत्पन्न होतो? काम। तारे बले काम। आज समाजामध्ये लोकांच्या मध्ये प्रेम या कामाचं पुढचं रूप म्हणजे काय? लोक म्हणतात की प्रेम, माझं तुझ्यावर प्रेम आहे। एक अशी म्हण आहे की जोपर्यंत तुझी पाठ, तू माझी पाठ जोपर्यंत खाजवतोस तोपर्यंत मी तुझी पाठ खाजवणार। तू माझी पाठ खाजवण्याचं बंद केलंस की मी पण तुझी पाठ खाजवण्याचं बंद करणार। म्हणजे काय? जोपर्यंत मला काहीतरी आनंद भेटत नाही तोपर्यंत मी काय करणार आहे? तुझ्यावर प्रेम करणार आहे। तर हे खरं प्रेम नाही, तारे बले काम हे काम आहे। तरुण तरुणींच्या मध्ये खूप मोठं फॅड आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्यासाठी चंद्र घेऊन ये। अच्छा, तर चंद्र घेऊन येणे ठीक, चांगली कल्पना चांगली आहे, पण चंद्र घेऊन येणं शक्य आहे का? आणि चंद्र काय येईल बरं तुमच्यासाठी? त्यांना काय पडलं एवढं? दिल तो पागल आहे। अरे बाबा, दिल नाही, तू पागल आहेस हे आजकाल चाललेलं आहे। तर आत्मेंद्रिय प्रीतिवांछा तारे बले काम, कृष्णेंद्रिय प्रीतिवांछा धरे प्रेम नाम। जेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य केलं जातं तेव्हा त्याला तारे धरे प्रेम नाम, तेव्हा ते प्रेम म्हणतात। आणि हे जे प्रेम आहे, सर्वोच्च प्रेम आहे, ते प्रेम श्रीमती राधाराणीकडे आहे। म्हणून कृष्णांचं प्रेम, कृष्णांना संतुष्ट करण्यासाठी, कृष्णांची सेवा करण्यासाठी जे बळ पाहिजे किंवा जी शक्ती पाहिजे, कृपा पाहिजे, ती कृपा कोण देणार आहे? श्रीमती राधाराणी देणार आहे। या प्रेमाचं सर्वोच्च रूप जे आहे ते राधाराणीकडे आहे। राधाराणी भगवान श्रीकृष्णांच्यावर इतकं प्रेम करते, एक विरोधी गुण आहे राधाराणीचा की ते प्रेम जसं जितकं प्रेम करतं तितकं प्रेम राधाराणीचं अनंत पटीने वाढत जातं। हा एक राधाराणीचा एक विरोधी गुण असं म्हणतात त्याला। तर हे प्रेम देण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभू या ठिकाणी आले। श्री चैतन्य महाप्रभूंनी राधाराणीची कांती आणि राधाराणीच्या हृदयातून जो कृष्ण प्रेमाचा भाव आहे तो धारण करून मला सुद्धा ते कृष्ण प्रेम जाणून घ्यायचं आहे आणि ते कृष्ण प्रेम मला या संपूर्ण जगाला द्यायचं आहे, या उद्देशाने श्री चैतन्य महाप्रभू या धरातरावरती अवतरित झाले आपल्या उद्धारासाठी। जे राधाराणीचं जे प्रेम आहे ते प्रेम या जगाला दाखवून देण्यासाठी। आणि ते प्रेम कशा प्रकारे दाखवून द्यायचं आहे? म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी हरे कृष्ण महामंत्राचा काय केला? सर्वत्र प्रचार केला। हरे कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे।
हे प्रेम, आपण जर नित्य नियमाने कृष्ण नामाचा जप करू, कृष्ण भगवंतांची सेवा करू, तर हेच जे राधाराणीचं प्रेम आहे, श्री चैतन्य महाप्रभू आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत, ते प्रेम आपल्याला मिळू शकतं। म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंना असं म्हणतात की नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते। कृष्ण प्रेम प्रदायते, कृष्ण प्रेम देण्यासाठी चैतन्य महाप्रभू या ठिकाणी आलेत, तेच राधाराणीचं प्रेम देण्यासाठी। म्हणून आपल्याला कृष्णेंद्रिय प्रीतिवांच्या धरे प्रेम नाम, भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यासाठी आपल्याला आपल्या हृदयामध्ये प्रेम जागृत केलं पाहिजे आणि राधाराणीची कृपा प्राप्त केली पाहिजे। कालच राधाष्टमी झाली, सर्वांनी याचा यामध्ये खूप सेवा पण केली, राधाची कृपा पण सर्वांना प्राप्त झाली। एकदा वृंदावनमध्ये दुर्वासा मुनी, आता दुर्वासा मुनींच्या बद्दल काय सांगायचं, सर्वांना माहितीच आहे, या अध्यायामध्ये सुद्धा आले होते दुर्वासा मुनी। दुर्वा खाऊन जे आपलं जीवन व्यतीत करतात त्यांना दुर्वासा मुनी म्हणतात। दुर्वासा मुनी वृंदावनमध्ये, आता ऋषीमुनी, हे ऋषीमुनींचं कार्य आहे की इकडे तिकडे फिरलं पाहिजे, म्हणजे प्रचारार्थ वगैरे ह्या ठिकाणी असं। तर दुर्वासा मुनी पण संपूर्ण ब्रह्मांडामध्ये भ्रमण करतातच, एकदा त्यांनी वैकुंठ भ्रमण पण केलेलं आहे अमरीश महाराजांच्या कृपेमुळे। तर दुर्वासा मुनी यमुनेच्या ठिकाणी गेले, यमुनेच्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी तपस्या ध्यान करू लागले आणि त्यांनी बघितलं की यमुनेच्या काठावरती सुंदर मुली खेळत आहेत आणि त्यामध्ये एक मुलगी आहे ती इतर मुलींच्या पेक्षा अतिशय सुंदर आहे, तिच्या शरीरातून असा प्रकाश बाहेर पडत आहे, एकदम तेजवान अशी सुंदरी मुलगी, अशी मुलगी आहे ती। आणि दुर्वासा मुनींच्या मनामध्ये इच्छा झाली की या मुलीने जर माझ्यासाठी कुकिंग केलं तर। म्हणून त्याने काय केलं, त्या मुलींना बोलवलं, ए मुलीनो इकडे या। त्या मुली त्या दुर्वासांच्याकडे गेल्या आणि दुर्वासा मुनीने सांगितलं की त्या मुलीला, त्या मुलीला म्हणजे ती मुलगी कोण, राधाराणी होती। राधाराणीला सांगितलं की तू माझ्यासाठी कुकिंग करशील का, राधाराणी म्हणली ठीक आहे करेन। तर राधाराणीने दुर्वासा मुलींसाठी पायस बनवला, पायस म्हणजे स्वीट राईस होऊ शकतो, बरोबर आहे पुढे स्वीट राईस। तर दुर्वासा मुलींसाठी राधाराणीने स्वीट राईस बनवला आणि तो स्वीट राईस जेव्हा दुर्वासा मुनीने खाल्ला तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये इतका आनंद आणि इतकी संतुष्टी जाणवू लागली की त्यांनी आजपर्यंत अशा प्रकारचं जे पायस आहे, अशा प्रकारचं पक्वान आहे ते या कधीच खाल्लं नव्हतं। आणि म्हणून दुर्वासा मुनींनी राधाराणीला वरदान दिलं की मी तुला वरदान देतो की आजपासून तू तुझ्या हातचं जो कोणी खाईल तो कधी म्हातारा होणार नाही, त्याला कुठलाही रोग म्हातारा होणार नाही, कधी केस वगैरे पांढरे होणार नाही, त्याला कुठलाही रोग होणार नाही, त्याला कधीही दुःख येणार नाही त्या जीवनामध्ये, तो चिरंजीवी राहील, अशा प्रकारचं वरदान राधाराणीला दुर्वासा मुनीने दिला त्या ठिकाणी। आणि ही बातमी यशोदा माताला कळाली की दुर्वासांनी राधाराणीला वर दिलेला आहे की राधाराणीच्या हातचं जो कोणी खाईल तो कधी म्हातारा होणार नाही, त्याला कधी आजार पण येणार नाही, त्याच्यावरती संकट येणार नाही, तो चिरंजीव राहील, तो आनंदी राहील, तो सुखी राहील। हा वरदान ऐकल्यानंतर यशोदा माता धावत धावत गेली राधाराणीकडे आणि राधाराणीला म्हणले की आजपासून तू माझ्या कृष्णासाठी कुकिंग करायचे। आणि त्या दिवसापासून राधाराणी भगवान श्रीकृष्णासाठी काय करते, कुकिंग करते, रोज नवीन आयटम, कुकिंगचा अनुभव आहे। रोज नवीन राधाराणी भगवान श्रीकृष्णाचे भगवान पक्वान जेवण बनवते, रोज नवीन, कधीही रिपीटेड होत नाही। हा आणि हा वरदान होता की कधीही रिपीटेड होणार नाही, आज आयटम जो बनवला शेंगदाण्याचे लाडू तो परत कधीच रिपीट होणार नाही, परत नवीन आयटम, हा वरदान दिला। तर म्हणून आपण जे काय आपलं जे काही किचन आहे त्या किचनला प्रभुपादांनी नाव दिलेलं आहे काय, राधाराणीचं किचन. तर हे राधाराणीचं इतकं प्रेम आहे भगवान श्रीकृष्णांच्या वरती, तर हे प्रेम देण्यासाठीच चैतन्य महाप्रभू या ठिकाणी आलेत. तशी आमची राधाराणी खूप शक्तिशाली आहे बरं का. भगवान श्रीकृष्णापेक्षा सुद्धा जास्त शक्तिशाली आहे. गोवर्धन पर्व जेव्हा उचलला भगवान श्रीकृष्णाने 7 दिवस 7 रात्री आपल्या करंगळीवरती, करंगळीचं विशेष काय आहे, हे सगळ्यात वीक बोट आहे. हे जे आपल्या हातामध्ये डावा हात तर खूपच कमी शक्ती आहे, त्याच्यामध्ये सुद्धा करंगळी अजून खूप कमी शक्तीची आहे. अशा करंगळीवरती भगवंतांनी पर्वत उचलला. आणि गोवर्धन उचलल्यानंतर जेव्हा सर्व गोप गोपी वगैरे त्या ठिकाणी होते, नंद बाबा, यशोदा, वृद्ध गोपी होत्या, सगळं काही होते त्या ठिकाणी, गोप होते, कृष्ण पर्वत उचलून सुद्धा असे तिरक्या नजरेने राधाराणीकडे बघत होते. आणि राधाराणी पण कृष्णाकडे बघत होते. सर्वांना वाटत होते की कृष्ण माझ्याकडे बघतायत, पण कृष्ण बघत होते राधाराणीकडे. आणि राधाराणीच्या सख्यांना माहिती होत की कृष्ण तिरक्या नजरेने राधाराणीकडे बघतायत, आणि राधाराणी कृष्णांच्याकडे बघते असतात. तर राधाराणी काय करते, कृष्णांना गोवर्धन धारण करण्यासाठी शक्ती प्रदान करते. गोवर्धन लीला झाल्यानंतर काही दिवसानंतर कृष्णांचे सखा आणि राधाराणीच्या सख्या यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला. कृष्णांचे मित्र म्हणतायत की गोवर्धन आमच्या कृष्णाने उचलला. राधाराणीच्या मैत्रिणी म्हणतात, सख्या म्हणतात की अरे तुमचा कृष्ण काय उचलणार आहे, त्याच्यामध्ये काय शक्ती आहे, तो गोवर्धन आहे ना आमच्या राधाराणीने उचललेला आहे. हा वाद त्यांच्यामध्ये सुरू होता. आणि कृष्ण पण त्या ठिकाणी होते, राधा पण त्या ठिकाणी होते, आणि पैज लागली ठीक आहे, म्हणजे बघू कोण उचलते. आत्ता तुम्ही राधाराणीला गोवर्धनाच्या ठिकाणी घेऊन जायचं आणि राधाराणीला म्हणायचं की उचल. मग सख्या म्हणल्या ठीक आहे आम्ही तयार आहे. आम्ही राधाराणीला घेऊन सगळ्या मैत्रिणी गोवर्धनाच्या पायथ्याशी गेल्या आणि सगळ्यांनी मैत्रिणी सांगितली की राधाराणी राधे सा आता तू काय करायचं, गोवर्धन उचलायचा. आणि यांना विश्वास पडत नव्हता कृष्णाच्या मित्रांना की नाही नाही कृष्णच आमचे उचलू शकतात. मग राधाराणीने गोवर्धनाच्याकडे पाहिलं, फक्त पाहिलं आणि नजर फक्त अशी वर केली. जशी नजर वर केली तसा गोवर्धन हळू 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 वरती येऊ लागला. श्रीमती राधाराणी की जय. राधे राधे बोलणार पडेगा. अशी ही राधाराणी भगवान श्रीकृष्णांपेक्षा सुद्धा कशी आहे, पॉवरफुल आहे. तर हे प्रेम देण्यासाठी भगवान श्रीकृष्णांचं चैतन्य महाप्रभू आले. पण या भागवताच्या तात्पर्यानुसार भगवान श्रीकृष्णांना समजणं इतकं सोपं नाही, भगवंतांना समजणं इतकं सोपं नाही. हे मर्त्य बुद्धीची गोष्ट नाही, मानवी मर्त्य बुद्धीची गोष्ट नाही. बुद्धिमान तर या समाजामध्ये अहो खूप लोक आहेत, इतके बुद्धिमान आहेत की खूप बुद्धिमान लोक आहेत. काय काय शोध लावतात लोक, खूप शोध लावलेल्या लोकांनी हा बुद्धी आहे, पण कृष्णांना जाणत नाही तर त्या बुद्धीचा उपयोग काय. आत्मेंद्रिय प्रतिवांच्या तारे बलिकाम, स्वतःच्याच इंद्रिय तृप्तीसाठी स्वतःसाठीच कार्य करत राहणे, ती बुद्धी सुद्धा कशी आहे, ते कामाचंच प्रतीक आहे. तर या श्लोकानुसार भगवान श्रीकृष्णांना जाणणं अतिशय कठीण आहे. अहो ब्रह्मदेव सुद्धा भ्रमित होतात, ब्रह्मदेव सुद्धा काय होतात, भ्रमित होतात. असं म्हणतात की आता ब्रह्मदेवांची बुद्धिमत्ता आणि आपली याची तुलना कधीच होऊ शकत नाही. ब्रह्मदेवांचं शरीरच पूर्ण बुद्धीचं बनलेलं आहे, आपलं शरीर हाडामासांचं बनलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये असं म्हणतात 800 ग्रॅम मेंदू आहे, आता काय बघितलं नाही, पण ब्रह्मदेवांचं पूर्ण बॉडीच बुद्धीची बनलेली आहे. असं भागवत मध्ये त्याचं वर्णन आहे की या दोन शक्ती आहेत, एक जड शक्ती आहे एक चेतन शक्ती आहे. तर जड शक्तीपेक्षा चेतन शक्ती श्रेष्ठ आहे. या चेतन शक्तीमध्ये काही चर आहेत काही अचर आहेत. अचर म्हणजे कोण, जे वृक्ष आहेत, वनस्पती आहेत, झाड आहेत, त्यांना अचर म्हणतात, ते एका ठिकाणी थांबतात. आणि चर म्हणजे काय, की जे हलू शकतात. चर अचरांपेक्षा चर श्रेष्ठ आहेत. कुठले चर, की जे झाडांपेक्षा कीटक, सर्प, सरपटणारे प्राणी श्रेष्ठ आहेत. या प्राण्यांपेक्षा, सरपटणाऱ्या प्राण्यांपेक्षा बुद्धिमान, ज्या प्राण्यांना बुद्धी आहे, असे प्राणी श्रेष्ठ आहेत. म्हणजे सर्प, कीटक हे चर प्राणी झाले, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत हत्ती, गाय, त्यांना थोडीफार बुद्धी असते, ते श्रेष्ठ आहेत. या बुद्धिमान प्राण्यांपेक्षा असं म्हणतात की मनुष्य श्रेष्ठ आहे. या प्राण्यापेक्षा काय, कमीत कमी मनुष्य श्रेष्ठ आहे. या मनुष्यांपेक्षा भूत श्रेष्ठ आहेत. भूत कशी काय श्रेष्ठ, तर भूतांना भौतिक शरीर नसतं म्हणून ते श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. आणि भूतांपेक्षा जे गंधर्व आहेत, ते गंधर्व श्रेष्ठ आहेत. गंधर्वांपेक्षा सिद्ध श्रेष्ठ आहेत. सिद्धांपेक्षा किन्नर श्रेष्ठ आहेत. आणि किन्नरांपेक्षा राक्षस श्रेष्ठ आहेत. म्हणजे मानवापेक्षा कदाचित राक्षस श्रेष्ठ होऊ शकतात असं त्या ह्याच्यानुसार. आणि असुरांपेक्षा श्रेष्ठ आहेत त्या देवी देवता आहेत. आणि या देवी देवतांमध्ये इंद्रदेव श्रेष्ठ आहे. या देवी देवतांमध्ये काय आहे, इंद्रदेव श्रेष्ठ आहे. आणि या इंद्रदेवांपेक्षा सुद्धा ब्रह्मदेवांचे पुत्र श्रेष्ठ आहेत. आता ब्रह्मदेवांचे पुत्र जे आहेत, ते दक्ष असतील, मनू असतील वगैरे, जे काही ब्रह्मदेवांचे पुत्र आहेत, ते इंद्रांपेक्षा, देवतांपेक्षा इंद्र श्रेष्ठ आहे. इंद्रांपेक्षा ब्रह्मदेवांचे पुत्र श्रेष्ठ आहेत. आणि या ब्रह्मदेवांच्या पुत्रांमध्ये शिवजी श्रेष्ठ आहेत. ब्रह्मदेवांचे पुत्र आहेत शिवजी, तर शिवजी हे श्रेष्ठ आहेत. आणि शिवजींपेक्षा ब्रह्मदेव श्रेष्ठ आहेत. कारण का, ते शिवजीचे काय आहेत, वडील आहेत, पिता आहेत. म्हणून ब्रह्मदेव हे काय आहेत, सर्वात श्रेष्ठ आहेत या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये. अशा ब्रह्मदेवांना सुद्धा श्रीकृष्णांना जाणणं काय आहे, खूप कठीण आहेत. म्हणून ती ब्रह्म विमोहन लीला जी झाली, ती ब्रह्म विमोहन लीला हेच दाखवते की भगवान श्रीकृष्णांना आपल्या बुद्धीच्या आधारे, आपल्या कल्पनेच्या आधारे, आपल्या मानसिक तर्काच्या आधारे, आपली जी काय भौतिक विद्या संपन्नता असेल, पांडित्य असेल, जे काही आपल्याकडे असेल, शास्त्रांचं अध्ययन काही असू दे, त्याच्याद्वारे आपण भगवंतांना जाणू शकतच नाही, शक्यच नाही. म्हणून यत तत ब्रह्म परमं सूक्ष्म असूक्ष्मं शून्य कल्पितं. म्हणून निराकारवादी जे लोक आहेत, भागवत सांगतं या ठिकाणी, की ते भगवान श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत. त्यांना जाणणं कठीण, कसं काय जाणणार, ब्रह्मदेवांना जाणं एवढं सोपं नाही झालं, मग त्यांना काय जाणणार, ते काय जाणणार आहेत, शक्यच नाही ते. आणि मग ही लोक भगवंतांना का जाणू शकत नाहीत जे निराकारवादी आहेत, त्याची दोन कारणं आहेत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये याचं वर्णन केलेलं आहे, अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यते माम अबुद्धया. का बरं ही लोक जाणू शकत नाहीत भगवंतांना, तर अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यते माम अबुद्धया. ही लोक, पहिलं कारण आहे, निराकारवादी लोक भगवान श्रीकृष्णांना का जाणू शकत नाहीत, कारण की त्यांच्याकडे बुद्धीच नाही. अबुद्धया म्हटलेलं आहे त्यांना, सरळ सरळ अबुद्धया, बुद्धीही नाहीत, ते मूर्ख आहेत, जाणू शकत नाही. ते काय म्हणतात, अव्यक्तम व्यक्तिमापन्नम, ते म्हणतात पूर्वी अव्यक्तम, पूर्वी हा जो भगवंत आहे, परमेश्वर आहे, तो कसा होता, निराकार होता. अव्यक्तम, अव्यक्तम म्हणजे काय, पूर्वी निराकार होता आणि आता काय झालेलं आहे, व्यक्तिमापन्नम, आता त्यानं काय केलेलं आहे, साकार रूप धारण केलेलं आहे. ही त्यांची, निराकारवाद्यांची धारणा आहे. म्हणून का धारणा आहे, कारण की ते अबुद्ध आहेत, त्यांना बुद्धी नाही, हे पहिलं कारण झालं. आणि दुसरं कारण आहे की नाहम प्रकाशा सर्वस्य योग माया समावृता मूढोयम नाभिजानाते लोकम अजम अव्ययम. कारण की, दुसरं कारण आहे की नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृता. भगवंतांनी स्वतःला योग माया, महामाया नाही, योग माया, योग मायेच्या द्वारे स्वतःला आवृत्त करून घेतलेलं आहे, स्वतःला झाकून घेतलेलं आहे, स्वतःला त्यांच्यापासून लपवून घेतलेलं आहे, म्हणून भगवान श्रीकृष्णांना निराकारवादी जाणू शकत नाहीत, म्हणून ते सारखे करत असतात निराकार 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 निराकार, की दोन कारण आहेत भगवान श्रीकृष्णाला लोक निराकार का म्हणतात. आपण कल्पना करा ना, निराकार या जगामध्ये काय आहे काय हो, निराकार आहे का हा माईक, हा निराकार आहे का, किंवा हा निराकारापासून येऊ शकतो का? नाही, अचानकच असं काय हवेतून पडणार आहे का तो? नाही, माहीत नाही कुठून तरी वरून बाहेर पडला माईक आला, कसं काय शक्य आहे? एखादी ही खुर्ची आहे, ते टेबल आहे, हे निराकारातून येतील का? हा, यांना काहीच नव्हतं, हे अचानकच आलं होतं, मला माहीत नाही टेबल कसा काय आला, सकाळीपर्यंत टेबल झालं, असं कधी होईल का? निराकारातून कुठली गोष्ट येईल? त्यांचं जाऊ दे, आपलं स्वतःच घ्या. आपल्याला जे काही शरीर मिळालेलं आहे, पूर्ण हात आहेत, पाय आहेत, मस्तक आहे, डोकं आहे, कान आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत, एवढ्या संपूर्ण आकाराचं शरीर जे आहे ते निराकारातून येईल का? आपल्या मातापित्यांना आकार होता, त्यांच्या मातापित्यांना आकार होता, त्यांच्या मातापित्यांना आकार होता, त्यांच्या 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 सगळीकडे गेला तर त्यांना आकार होता. निराकारातून काय आलं की मग जी संपूर्ण सृष्टी जी तयार केलेली आहे त्याला आकार नाही असं कधी होईल का? त्याला आकार नाही असं कधी होईल का? कधीच होणार नाही. म्हणून निराकारवाद्यांची काही कल्पना आहे ती कल्पना कशी आहे? अबुद्धया, अबुद्धया. त्यांची जी काही बुद्धी आहे, स्वतःची बुद्धी, ती बुद्धी कशी आहे? विकसित नाही. आणि दुसरा मुद्दा आहे की या ठिकाणी श्री प्रभुपाद सांगताय तात्पर्यामध्ये की हे निराकारवादी सुद्धा भगवान निराकार म्हणतात, पण भगवत साक्षात्काराचे तीन मार्ग तात्पर्यामध्ये प्रभुपाद देत आहेत. ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्द ते. एक सांगू का? तात्विक असावं पण तार्किक असू नये, तात्विक असावं पण तार्किक असू नये. तार्किक असणं सगळ्यात मोठं भयानक आहे ते. तार्किक म्हणजे काय? कसं काय शक्य आहे, हे कसं काय शक्य आहे, ते कसं काय शक्य आहे, हे इकडून आलं ते कसं काय शक्य आहे. आणि तात्विक म्हणजे काय? तत्वानुसार, हा हे तत्व असं आहे, भगवंताचं तत्व असं आहेत, भगवंत असं आहेत, भक्त असे आहेत, हे जे काही तत्व आहेत भगवंतांची, जे काही आत्मसाक्षात्काराची ही जी तत्व ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्द ते, ही तात्विक गोष्ट झाली. तार्किक म्हणजे काय? हे कसं काय, हे शक्य होऊ शकतं का, हे असं येऊ शकतं का, तुम्ही असं म्हणताय राव असं आहे तसं असं काय असं होतं, असं कधी असतं का कुठे? हे तार्किक खूप भयानक आहे. तार्किक बुद्धी भक्ती मार्गामध्ये अजिबात चालत नाही. एकदा काय होतं, ते एक एज्युकेटेड असतो, चांगला सुटा बुटा टाय घालून एकदम आहे ना गावामध्ये जातो, तो गाव बघण्यासाठी गेल्यानंतर शेतामध्ये जातो, असं शेतामध्ये गेल्यानंतर गावातून शेतामध्ये जातो. शेतामध्ये काय असतं, एक शेतकरी शेतकऱ्याने काय केलेलं असतं की एक घाण्याला बैल जुंपलेला असतो आणि तो बैल पूर्वीच्या, आताच सगळे ट्रॅक्टर आलेत त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स मशिनरी आल्या. पूर्वी आम्हाला माहित आहे, आम्ही बघितलेलं आहे, ते एक असा मध्ये खुंटा असतो, त्याला बैल बांधतात आणि तो काय करतो असतो, तो फिरत असतो. तर त्या बैलाच्या गळ्यामध्ये घंटा असते, ती घंटा वाजत असते आणि तो बैल असं फिरत असतो आणि शेतकरी आपलं दुसरं काम करत असतो. तो शहरातून आलेला, तो एज्युकेटेड, वेल एज्युकेटेड, तो त्या ठिकाणी येतो आणि तो प्रश्न विचारतो की हे काय चालू आहे. तर ते शेतकरी सांगतात की अशा अशा प्रकार चालू आहे, घाण्याचा बैल त्या आम्ही त्या पिकांची मळणी करतोय. तर तो म्हणतो की तुम्ही काही न करता बैल कसा काय फिरतो हा? तर शेतकरी म्हणतो फिरतो, त्याला आम्ही सांगितलेलं आहे तो आपलं काम करत असतो. तो तुम्हाला कसं काय करतं की बैलाचं काम चालू आहे, शेताची ते पिकांची मळणी? तर शेतकरी म्हणतो की मी त्याच्या गळ्यामध्ये घंटा बांधलेले आहे आणि तो फिर घंटा वाजते याचा अर्थ तो बैल आपलं काम करत आहे. लगेच तार्किक म्हणतो, समजा बैल एकाच ठिकाणी थांबला आणि फक्त घंटा वाजते, तो असं मान हलवायला लागला आणि घंटा वाजते, बैल मान हलवतो घंटा वाजते पण एकाच ठिकाणी थांबलेला आहे, मग तुम्हाला कसं काय कळणार? तर शेतकरी म्हणतो तो बैल आहे, तुझ्यासारखा तार्किक नाही, तो आपलं काम करणार. तर ही तार्किक बुद्धी जी आहे हे कसं काय ते कसं काय ही तार्किक बुद्धी याच्यामध्ये चालत नाही. भगवंतावरती विश्वास ठेवून तात्विक असावं. श्री प्रभुपाद पण एका ठिकाणी म्हणतात की कृष्ण 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 म्हणण्यापेक्षा कृष्णाला तात्विक पण समजलं पाहिजे. तात्विक दृष्ट्या ते कशा प्रकारे पूर्ण पुरुषोत्तम परम भगवंत आहेत हे तात्विक दृष्ट्या पण आपल्याला माहिती पाहिजे. ब्रह्मसंहितेमध्ये याचं खूप काही सुंदर वर्णन आहे, अनेक शास्त्रांमध्ये एक भगवद्गीतेमध्ये वर्णन आहे स्वतः भगवान श्रीकृष्ण. तात्विक दृष्ट्या पण कृष्ण कुठे कुठे आहेत, कृष्णमयम जगत हे जो तात्विक तत्वज्ञानादृष्ट्या आपल्याला जाणलं पाहिजे की कृष्ण कुठे कुठे आहेत. तात्विक असणं खूप महत्वाचं पण तार्किक असू नये कधी भक्तीमध्ये. भक्तिमार्गात असू द्या, घर तुमचं प्रापंचिक जीवन असू दे. तार्किक बनलं की कधीच सुख मिळणार नाही, कधी आनंद भेटणार नाही. हे असंच का ते तसंच का म्हणलं ना, कधीच मनामध्ये शांती, कायम मन उद्विग्न राहणार, विचलित राहणार, तार्किक कधीच होऊ नये. तर ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्द ते हे तीन साक्षात्कार आहेत तत्वज्ञानानुसार. आणि या साक्षात्कारामध्ये श्री प्रभुपाद म्हणतात की पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचा जो पूर्ण साक्षात्कार आहे तो सर्वात श्रेष्ठ आहे. या तीन साक्षात्कारानुसार अध्यात्मामध्ये जे काही लोक आहेत त्यांच्या कॅटेगरी केलेल्या आहेत. जे ब्रह्मज्योतीला मानतात त्यांची एक कॅटेगरी आहे, वर्ग आहे. जे परमात्म्याला मानतात त्यांचा एक वर्ग आहे. आणि जे स्वतः कृष्ण पूर्ण पुरुषोत्तमांना पूर्ण साकार रूपामध्ये मानतात त्यांचा एक वर्ग आहे. जसं की एक रेल्वे जात आहे आणि रेल्वे जाताना एक व्यक्ती त्या ठिकाणी उभारलेला आहे. जेव्हा रेल्वे तिकडून येते तेव्हा रेल्वेचा प्रकाश पडतो, त्याला वाटतं की रेल्वे कधी त्यांना बाहेरी नसते. त्याला वाटतं की रेल्वे म्हणजे काय, एक मोठासा प्रकाश आहे. जशी रेल्वे पुढे 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 येते तेव्हा तो म्हणतो की अरे हा प्रकाश नाही तर या रेल्वेमध्ये अनेक डबे पण जोडलेले आहेत आणि त्यांचा आवाज पण येतोय, खडक 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 असा आवाज पण येतोय. आणि ते रेल्वे पुढे 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 येत आहे. अजून काही पुढे आल्यानंतर तो बघतोय की अरे त्या रेल्वेच्या आतमध्ये डबे आहेत, त्या डब्यांमध्ये लोक बसलेले आहेत, काहीतरी खात आहेत, पेपर वाचतायत, गाणी ऐकतायत, गप्पा गोष्टी करतायत, पत्त्याने खेळतायत, गप्पा करतायत, मजा करतायत, जोक्स करतायत, सगळं काही चाललेलं आहे. म्हणजे काय, हा जो साक्षात्कार आहे तो साक्षात्कार कसा आहे, पूर्ण साक्षात्कार आहे. तसं भगवंतांचं आहे. ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्द ते ब्रह्मज्योती परमात्मा. आणि स्वतः कृष्ण लोक आहे, गोलोक वृंदावन आहे. गोलोक वृंदावनामध्ये सुद्धा लीला चालू आहेत आणि त्या लीलेमध्ये भगवान श्रीकृष्ण आनंद घेत आहेत. श्रीमती राधारणी त्यांची सेवा करत आहे. राधारणीच्या ज्या सख्या आहेत, ललिता आहेत, विशाखा आहे, त्यानंतर मंजिऱ्या आहेत, सर्व काही गोप सखा आहेत, यशोदा माता आहे, नंद बाबा आहेत, सगळेजण भगवान श्रीकृष्णांना आनंद देत आहेत, भगवान श्रीकृष्णांची सेवा करत आहेत. कृष्णेंद्रिय प्रीतिवांच्या धरे प्रेमनाम हा जो पूर्ण साक्षात्कार आहे त्याला म्हणतात काय, भगवान इति शब्द ते. हे तत्वज्ञानात्मक दृष्टीने समजलं पाहिजे आपल्याला. भगवान निराकार नाहीत, भगवंत पूर्ण साक्षात्कार आहे. आणि निराकारवाद्यांची काही कल्पना आहे, अव्यक्तम व्यक्तिमापन्यम मन्यते माम अबुद्धया, पूर्वी निराकार होता आणि आता तो काय झाला, साकार झाला, हे पूर्ण चुकीचं आहे. पूर्वी तो साकारच होता. भगवान कृष्ण भगवंत परमेश्वर हे साकारच आहेत, पूर्ण पुरुषोत्तम आहेत. पण हे जाणू शकत नाहीत. पण कोण जाणू शकतं, तर श्री प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात केवळ आणि केवळ शुद्ध भक्तच भगवंतांना जाणू शकतात. प्रेमांजन चुरित भक्ती विलोचनेन संता सदैव हृदयेषु विलोकयंती यम श्याम सुंदरम अचिंत्य गुणस्वरूपम गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. प्रेमांजन ज्यांच्या डोळ्यामध्ये प्रेमाचं अंजन घातलेलं आहे अशी लोक काय करतात, भक्ती विलोचनेन असेच भक्त काय आहे काय करू शकतात, भगवंतांना जाणू शकतात. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की भक्त्या माम अभिजानाती, केवळ भक्तच मला जाणू शकतात, बाकी कोणीही मला जाणू शकत ओळखू शकत नाहीत. तर केवळ भक्ती आणि भक्ती आणि भक्तीच्या मार्गानेच आपण भगवंतांना जाणू शकतो. आणि जी सुंदर कथा येते ही कथा करून आपण थांबूया ठिकाणी की मथुरेमध्ये एक फळवाली राहत होती. ज्या फळाचा बिझनेस होता, व्यापार होता, ती फळवाली, तिला ऐकायला मिळायचं की वृंदावनामध्ये कृष्ण आहे, अतिशय सुंदर बाल रूप आहे त्याचं, दिसायला निळ्या सावळ्या रंगाचा मुलगा आहे, केस कुळले आहेत, कानामध्ये कर्ण कुंडले आहेत, कौस्तुभमणी आहेत, आणि विशेष करून तो सगळ्यांना आकर्षित करतो. कृष्णाचं असं वर्णन जे आहे, तो ऐकून ऐकून ती इतकी भारावीत झाली, इतकी प्रेममय झाली की तिला वाटलं की नाही, माझी फळं मला मला तिला मला त्या मुलाला बघायचं आहे. आणि ती मथुरेतून ती वृंदावनात आली. आता त्याकडे ट्रान्सपोर्टिंग सुविधा अशी काही एवढी सुंदर नव्हती, ओला उबेर किंवा ते काय. मथुरेतून येण्यासाठी असं रिक्षाज वगैरे आता जे काय आहेत तसं काय प्रकार नव्हता, टॅक्सीज वगैरे आहेत. ती बिचारी मथुरेतून चालत चालत सुद्धा आपल्या डोक्यावर ती फळांची टोकरी घेत घेत यमुनेच्या काठी आले. कसं तरी म्हणली, बाबा मला यमुना पार करून द्या. यमुना पार करून गेली आणि सकाळपासून फिरते ती, फक्त त्या मुलाला शोधते. तो मुलगा कुठं आहे, तो मुलगा कुठं आहे, तो मुलगा कुठं आहे, तो निळ्या कलरचा सावळ्या कलरचा मुलगा कुठं आहे, त्याला मला बघायचं आणि त्याला मला. आणि फळं घ्या, फळं घ्या, फळं घ्या, फळं घ्या म्हणता म्हणता चिंतन चालू आहे भगवान श्रीकृष्णांचं. त्याला म्हणतात प्रेम, प्रेमांजन छुरित. हे प्रेम आहे तिच्या हृदयामध्ये भरलेलं आहे. आणि वृंदावनातले सगळे लोक म्हणतायत की बाई किती किती रुपये फळ, कोणती फळ आहे दाखव, किती रुपये आहेत, काय आहेत, कसे आहेत दाखव आम्हाला. ते म्हणते नाही 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 खूप महाग आहेत, तुम्हाला नाही परवडणार. कारण की ती फळं तिला कृष्णांना द्यायची होती. कशी बशी कशी बशी ती जाते, शेवटी नंद बाबांच्या गल्लीमध्ये जाते, प्रवेश करते त्यांच्या त्या एरियामध्ये. आणि जशी जाते त्या ठिकाणी, आता कृष्णांना तर सगळं माहिती आहे, कृष्णाला भूत भविष्य वर्तमान काय माहित नाही, त्यांना सगळं माहिती आहे. भूतानि भविष्यानीच वर्तमानीच सगळं त्यांना माहिती आहे. त्यांना माहिती आहे की एक माझा भक्त फळवाली माझ्यासाठी वृंद मथुरेतून इतकं कष्ट घेऊन आलेले आहे आणि तिला मला भेटायचं आहे. पण कृष्ण पण लवकर बाहेर येत नव्हते. आणि त्या ठिकाणी थांबली गेटवर आणि मोठ्याने म्हणाले, फळवाली फळवाली, फळ घ्या फळ घ्या फळ घ्या, फळवाली आली. मग कृष्णाला राहवणं झालं. भगवान सिंह खूप छोटे देव, 4-5 वर्षाचे असतील, चालायचे त्यांना अशा मोठी पण गट्ट आवडता येत नव्हत्या. आणि भगवान श्रीकृष्णाला मोह झाला की मला याची फळं घ्यायची आहेत, या फळवाल्याची. आणि घरातील तांदूळ, पूर्वी पैशाचा प्रकार नव्हता, म्हणजे जे काय आदान प्रदान व्हायची ते घरातून काही लोक असं म्हणजे अनुभव आहे, तर काहीतरी घरातील वस्तू तांदूळ भात वगैरे द्यायचं आणि त्याच्या बदल्यात काय करायचं ती वस्तू घ्यायची. मग कृष्ण हातामध्ये असे मुठीमध्ये घरातले आहेत ना भात असे तांदूळ धरतात आणि ते असे बाहेर येतात. आता त्यांची मूठ अशी इतकी अशी घट्ट नाही आपल्यासाठी की एक ही दाणा बाहेर पडणार, नाही. त्यांची अशी नाजूक ती अशी हाताने आवळलेले त्या हातामध्ये येते, ते इकडून तिकडून असे सगळे तांदूळ असे ते भात आहेत ना असे बाहेर पडायचे. आणि ते धावत 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 कसं तरी 4-5 हार्डली काहीच दाणे शिल्लक राहिले. आणि फळवालीला म्हणले, मला फळ द्या, हे तुम्हाला घ्या. फळवालीला कुठं भान आहे, तिला भानच नाही. जसं तिनं बघितलं ती बघतच राहिली. तिची इच्छा झाली की इतका सुंदर मुलगा यशोदा मातेच्या घरामध्ये आहे की यशोदा मातेचं किती मोठं भाग्य आहे, हा इतका सुंदर मुलगा जर मायाकडे असतात. आणि ती पूर्ण भारावीत झाली आणि ती फळं देऊ लागली. प्रेमांजन छुरित भक्ती विलोचनेनं ती फळं देऊ लागली. कृष्णाच्या हातामध्ये फळं बसत नाहीत तरी पण देऊ लागली. आता एवढ्या छोट्याशा बाळाच्या हातामध्ये किती दोन फळं झाली, खूप झाली. सगळी टोकरी तिनं खाली फळं खाली पडतायत, ती फळं भरते, फळं खाली पडतायत. ते म्हणते मैया बास बास बास, कृष्ण म्हणले बास बास बास, भरली माझा हात भरला सगळा. मग ती भानावली आणि कृष्ण म्हणले मायाकडे काय देण्यासाठी नाही, एवढंच आहे, एवढंच 4 दाणे होते त्यामध्ये. ती म्हणले अरे कृष्णा, मी तुझ्यासाठी हे घेण्यासाठी आले नाही, तुला बघण्यासाठी आले. भगवान श्रीकृष्ण आपलं पूर्ण प्रेम तिला देऊन टाकलं आणि ते 4 दाणे ते टोकरीमध्ये टाकले. आणि ते पूर्ण तृप्त कृष्ण प्रेमामध्ये पूर्ण तृप्त होऊन त्याची पूर्ण इच्छा पूर्ण झाली. साक्षात कृष्ण, साक्षात ब्रह्म ब्रह्म भेटले, ब्रह्मांचा अनुभव झाला, ती टोकरी घेऊन गेली. प्रेमांजन छुरी तो भगवंतांना प्रेमाने जाणू शकतो. म्हणून प्रभुपाद म्हणतात शुद्ध भक्त जाणू शकतात. आणि गेल्यानंतर यमुनेच्या ठिकाणी गेल्यानंतर इतकं जड वाटायला लागलं, म्हणले फळं पण एवढी जड नव्हती आणि याच्यामध्ये आहे तरी कुठं काय, एवढी जड कशी काय लागा लागली. म्हणून तिनं ती टोकरी खाली ठेवली. बघते तर काय, सोने हिरे मानके रत्न वगैरे त्याच्यामध्ये पूर्ण भरून भरून ती वाहत होती टोकरी. अरे भगवान श्रीकृष्णाने तिला प्रेम दिला आपलं स्वतःचं, आणि हे तर काय ही बाह्य गोष्ट आहे, पण तिची इच्छा नव्हती या गोष्टीची, पण भगवंताने तिला दिलं ते सगळं. भगवंत देतात, तुम्ही प्रेमानं दिलं तर भगवंत भर भरून देतात. म्हणून भक्त्या माम अभिजानात, हे निराकारवादी जाणू शकत नाहीत, पण तत्वज्ञानात्मक दृष्टीने आपल्याला कृष्णानं जाणलं पाहिजे आणि खरं तर आपल्याला भगवंताविषयी प्रेम उत्पन्न केलं पाहिजे. प्रेमानेच आपण भगवंतांना जाणू शकतो. आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तपस्येने आपण भगवंतांना जाणू शकत नाहीत. खूप मोठे तप करतो आपण, बऱ्याच प्रकारचे तप असतात. लोक चातुर्मासामध्ये एक टाइमचे खातात, त्यानंतर ह्याचा त्याग करतात, त्याचा त्याग करतात, असं करतात. खूप काही गोष्टी आहेत ज्ञानाच्या सहाय्याने आपण जाणू शकत नाही. हा भले माझ्यामध्ये खूप ज्ञान आहेत, मला अनेक श्लोकास पाठ आहेत, अनेक संदर्भ पाठ आहेत, अनेक तत्वज्ञान फिलॉसॉफी माझ्या डोक्यात अशी भरून 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 ठेवलेली आहे. ह्यानं तत्वज्ञाना ज्ञानाने पण जाणू शकत नाही कोणी, सौंदर्यानं रूपाने जाणू शकत नाही कोणीही, आपल्या पांडित्याने जाणू शकत नाही. ह्या कुठल्याही भौतिक गोष्टीने आपण कृष्णाना जाणू शकत नाही. फक्त भक्त्या माम अभिजानाती, फक्त भगवंतांच्या भक्तीने आपण भगवान श्रीकृष्ण जाणू शकतो. आणि ती भगवंताची भक्ती राधानाची कृपा असेल तर आपल्याला ती सहज प्राप्त होते. आणि राधानाची कृपा कधी होणार, जेव्हा आपण चैतन्य महाप्रभूंच्या मार्गावरती चालू. चैतन्य महाप्रभूंनी जो आपल्याला मार्ग दिलेला आहे, जो चैतन्य महाप्रभूंचा जो मार्ग आहे तो आपल्या आचार्यांनी आपल्यापर्यंत आणलेला आहे. जे रूप सनातन असतील षडगोस्वामीने आपल्यापर्यंत आणलेला आहे तोच मार्ग, तोच मार्ग श्री प्रभुपादांनी या जगाला दाखवलेला आहे. त्या मार्गावर आपण जर चालू तर निश्चित आहे जे कृष्ण प्रेम आहे ते कृष्ण प्रेम आपल्याला प्राप्त होऊ शकतो. म्हणून आपल्याला जीवनामध्ये चैतन्य महाप्रभूने हे सांगितलं की तुम्ही उठता बसता तुम्ही काही करा, खाता पिता जे काय असेल ते तुम्ही काय करा, भगवंत स्मरण करा. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. त्यामुळे आजच्या या भागवत चर्चेचा हाच संदेश आहे की निराकारवाद्यांना भगवंत भेटत नाहीत, त्यांची कल्पना अबुद्धय असल्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवंतांना प्राप्त करायचं असेल तर आपल्याला प्रेमाद्वारे आपण भक्तीद्वारे भगवंतांना आपण जाणू शकतो. म्हणून आत्मेंद्रिय प्रीतिवांच्या तारे बले काम, कृष्णेंद्रिय प्रीतिवांच्या धरे प्रेम नाम. म्हणून आपल्याला कृष्णेंद्रिय प्रीतिवांच्या केली पाहिजे. आपली जी वांछा आहे, आपली जी काही प्रीती आहे, आपल्या जे काही इच्छा आहेत, त्या कृष्णांना संतुष्ट करण्यासाठी काय केल्या पाहिजे, त्यांना काय केल्या पाहिजेत, वळवल्या पाहिजेत. आपल्या इंद्रियांचे स्वामी आहेत कृष्ण, त्या कृष्णांच्या इंद्रियांना आपण संतुष्ट केलं पाहिजे. ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तीर उच्चते. जे इंद्रियांचे स्वामी आहेत, आपल्या इंद्रियांचे स्वामी आहेत ऋषिकेश, त्यांच्या इंद्रियांना काय केलं पाहिजे, आपण संतुष्ट केलं पाहिजे. म्हणून काय, कृष्णेंद्रिय प्रतिवांच्या धरे प्रेम नाम. फार फार धन्यवाद. हरे कृष्ण. ग्रंथ श्रीमद्भागवतम की, श्री प्रभुपाद की जय.